श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात फार महत्त्वाचा सिद्धांत, तो म्हणजे योग कर्मसु कौशलम। कर्म करण्याचं कौशल म्हणजे योग, असं परमात्म्याने सांगितलं। आणि त्यासाठी अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी, मन आणि बुद्धी यांचं ऐक्य झालं पाहिजे आणि चित्त संतुलित राहिलं पाहिजे, असा एक सिद्धांत प्रतिपादित केला होता। त्यापुढे भगवंत अर्जुनाला काय सांगतात ते आज आपण पाहू। सुरुवात करूया श्लोक 52 आणि त्याच्या पुढे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मालिन्याचे अतिक्रमण करील, तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या आणि पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील। तू ऐसा तय होसी जय मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाळे होईल मन अपैसे तुझे तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुषेल। अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल, त्यावेळेला तू असा होशील, कसा, चित्ताचा समतोल ठेवणारा, सुख आणि दुःख सारख मांडणारा, कर्म करताना परमात्म्याची आठवण ठेवणारा असा होशील। मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्यामुळे तुझे मन सहजच निरीच्छ होईल। निरीच्छ होईल, निरीच्छ म्हणजे बिना इच्छेचे, बिना कामेनचे निष्काम होईल। तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर मग आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे, हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागी विरून जाईल, त्याला काही अर्थ राहणार नाही। श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसी। व नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणानी संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला संपूर्ण योगस्थिती प्राप्त होईल। इंद्रियांचिया संगती जिये पसरू हो तसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती। इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी फागते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल, मग केवळ समाधीच्या सुखात म्हणजे शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल, त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज। आता या दुसऱ्या अध्यायाच्या या 53 श्लोकात पहिल्यांदा भगवान अर्जुनाला समाधीची गोष्ट सांगत आहे। समाधीच्या सुखात ज्यावेळी तुझी बुद्धी स्थिर होईल, त्यावेळी तुझी बुद्धी संपूर्ण निष्काम होईल आणि मग तुझ्या हातून सहजच निष्काम कर्मयोग घडेल। याला म्हणतात योग कर्मसु कौशलम। कर्म करण्याचं कौशल हे आहे निष्कामपणे कर्म करणे, कसलीही कामना न ठेवता कर्म करणे। असं जर घडलं तर मग सहजच तुला समाधीचा अनुभव घेता येईल। भगवान श्रीकृष्णाची ही गोष्ट ऐकल्यानंतर पहिल्यांदा अर्जुन आध्यात्मिक पातळीवर येऊन प्रश्न विचारणार आहे, आणि हा आता पुढल्या श्लोकातला प्रश्न इथपासून अध्यात्म्याच्या बैठकीची सुरुवात होत आहे। इथून गीतेच्या अध्यात्म्याला सुरुवात होत आहे। ज्ञानेश्वरीमध्ये जे अध्यात्म ज्ञान संचरलं ते या आता येणाऱ्या पुढच्या श्लोकापासून, आणि तो श्लोक त्यात काय विचारतो अजून। अर्जुन वाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थित धी किं प्रभाषेत किमासित ब्रजेत किं। अर्जुन म्हणाला हे कृष्णा, समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ तो कोणत्या लक्षणाने ओळखावा। स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा राहतो, कसा चालतो, कसा वागतो, आता हे सगळे प्रश्न अर्जुनाला येऊ लागले हळूहळू। देवानी म्हटलं की तू निष्कामपणे कर्म कर, निष्कामपणे कर्म केले तर हळूहळू 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 तुझी बुद्धी इंद्रियांपासून विषयांपासून परावृत्त होऊन आपल्या आत्मस्थितीकडे वळेल, आणि एकदा का तुझी आत्म्याशी ओळख पटली तर तुला सहज समाधी लागेल। याच्या आधीच्या श्लोकामध्ये असं सांगितलं। इथे समाधी शब्द ऐकता बरोबर अर्जुनाच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला, आतापर्यंत हे सुख कोणीतरी उपभोग घेतला आहे का, आणि जर कोणी का उपभोग घेतला असेल आणि असा कोणी माणूस असेल तर मग त्याची काय लक्षणं आहेत। तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी। मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुजनिके ते पुसपा उन्मेखे मनाचेनी। या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते काय मणिपे स्थित प्रज्ञाथे ओळखो केमी। आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसा चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती। तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोल तू असे। आता अर्जुन म्हणाला देवा हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो, हे करुणासागरा तो तू सांग। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने मला खुशाल विचार। या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले देवा स्थितप्रज्ञाला, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, ज्याची प्रज्ञा स्थिर आहे, अशा स्थितप्रज्ञाला काय म्हणतात व त्याला ओळखावे हे कसे कसे ओळखावे ते सांग जरा। आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात किंवा स्थितप्रज्ञ म्हणतात आणि जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखायचे बरे, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो हे लक्ष्मीपती श्रीकृष्ण मला सांगा। तेव्हा ऐश्वर्यादी सहा गुणांचे आश्रयस्थान यश श्री औदार्य आणि ऐश्वर हे असे सहा गुण ज्याला ज्याच्या ठिकाणी आहे असा तो श्रीकृष्ण तो परब्रह्माचा अवतार तो आता काय बोलेल ते ऐका। श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थम मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्तदोच्यते। श्रीकृष्ण भगवान म्हणाले अर्जुना जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो. कसं टाकून देतो? सर्वथा, सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो आणि स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. अर्जुनाने जे 4-5 प्रश्न विचारले स्थितप्रज्ञावरती, समाधीवरती, त्यातला पहिला प्रश्न, अर्जुनाला स्थितप्रज्ञाची व्याख्या पाहिजे होती. ती सोपी व्याख्या देवाने सांगितली. त्याचं निरूपण माऊली कसं करते? म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषु प्रौढ मानसी तो अंतराय स्वमुखेसी करीतसे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परी विषया माजी पती तू जेणे संगे किजे. तो कामु सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राही तोची स्थितप्रज्ञू होये पुरुष जाणे. पहा श्रीकृष्णाची व्याख्या माऊलीच्या शब्दांमध्ये. अर्जुना ऐक, मनात जी उत्कट विषयांची आसक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो माणूस, जो पुरुष, जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, कशाने? आनंदाने. आनंद आणि सुख हे दोन शब्द असतात बरं. सुख म्हणजे आनंद नाही आणि आनंद म्हणजे सुख नाही. जे शरीराने उपभोगले जाते ते सुख, आणि ज्याला आत्मा भोगतो तो आनंद. तर व्याख्या काय? जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते. परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयामध्ये पतन होते, तो काम ज्याचा सर्व थैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. आणखी थोडीशी व्याख्या करून सांगतो. आता जी इथे माऊलींनी व्याख्या केलेली आहे, काय म्हणतात माऊली? जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितो. जो सर्वदा आणि नित्य तृप्त असतो, सॅटिस्फाईड असतो, अंतकरण भरितो. आता त्या दिवशी आपण बोलता बोलता सांगितलं होतं, अंतकरण, अंतकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चौघांच्या समुच्चयाला अंतकरण म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आता मन, बुद्धी हे आपल्याला नेहमी विषयांकडे घेऊन जात असते. अहंकार हा तर तमोगुणाने भरलेला एक पूर्णपणे तमोगुणाचा मोठा एक ॲटम बम समजा अहंकार. आणि चित्त, चित्त म्हणजे आत्म्याचे डोळे. तर आता इतकं ज्याचं आनंदाने भरलेला असतो, जो अंतकरण नेहमी ज्याचं आनंदाने भरलेला असतो, असा माणूससुद्धा कामाच्या संगतीने विषयामध्ये राहून पतन पाहू शकतो. म्हणजे इतकं पावित्र्य असूनही विषयाच्या संपर्कात आला तर त्याचा पाय घसरू शकतो. पुढे काय म्हणतात? तो काम ज्याचा सर्व थैव गेलेला आहे. म्हणजे काम म्हणजे कामना, काम म्हणजे सेक्स नाही, काम म्हणजे कामना, इच्छा, अपेक्षा. ही जी कामना ज्याची पूर्णपणे गेलेली आहे, ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न असते, तोच मनुष्य स्थितप्रज्ञ म्हणण्याच्या लायकीचा असतो. स्थितप्रज्ञाची ही व्याख्या आहे. पुढे पाहूया. दुःखेष्वनुद्विग्न मनाहा सुखेषु विगद स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीर्मुनिरुच्यते. दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो, प्रीती, भय, क्रोध ही ज्याची गेलेली असतात, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. म्हणजे दुसरा प्रश्न होता अर्जुनाचा की स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती. आता त्याचं मुख्य लक्षण म्हणजे सुख येऊ किंवा दुःख येवो तो सुखी किंवा उद्विग्न कधीच होत नाही, तो निरीच्छ असतो. आणि इतर जे लक्षणं प्रीती, भय, क्रोध हे सगळे विचार आहेत. क्रोध विचार आहे, क्रोध हा रिझल्ट आहे, कामना पूर्ण नाही झाली त्याचा क्रोधात रूपांतरण होते. भय हा एक विचार आहे. प्रेम, प्रीती हे सगळे आतल्या विषयांचे एक्सप्रेशन्स आहेत बाहेर आलेले. तर हे सर्व ज्याचे गेलेले आहे त्याला स्थितप्रज्ञी प्रज्ञ मुनी म्हणतात. माऊलीच्या भाषेत, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगुनाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैचेना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण ऐसा जो निरवधी जो जाण पा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहितू. कितीही दुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधीच अडकला जात नाही, अर्जुना त्याच्या ठिकाणी स्वभावतःच काम आणि क्रोध हे नसतात आणि त्याला भय केव्हाच माहीत नसते. अभयम सत्वसंशुद्धी असा श्लोक पुढे येईल. असं त्याला भय कधीच माहीत नसते, असा तो परिपूर्ण होय आणि असा जो अमर्याद आहे, अपरिमित आहे व जो देह प्रपंच इत्यादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिर बुद्धी होय असे समज. ही काही लक्षणं स्थितप्रज्ञाची सांगितली. यस सर्वत्र नानभिस्नेहस्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति नन्द्वेष्ट्वी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. ज्याची कुठेच आसक्ती नसते, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अदमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे परी संतोषे तेणे नाभिभवे जो खटेनी नागवे विषादासी ऐसा हरिक शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञा युक्तू धनुर्धरा. आता पहा, या विश्लेषणात माऊलींचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसेल, त्या शब्दांची गोडी, त्या शब्दांचं सौंदर्य आणि किती भावपूर्ण शब्द आहेत. पहा, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. आता संस्कृतमध्ये सर्वत्र सर्वत्रानभी स्नेहस्तत् तत्प्राप्य शुभाशुभम. माऊलीस अत्यंत सोपं करून सांगत आहे, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे कधी म्हणत नाही, तो सर्वांना प्रकाश सारखा देतो, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो, लहान मोठ्यांचा भेद करत नाही, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा क्षुद्र, हा वैश्य, हा लांडगा, हा कुत्रा, हा बेडूक, हा साप, असला कसलाच भेदभाव करत नाही. ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता, अशी फक्त समता नाही निरंतर समता व भूतमात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो अजिबात होतच नाही. काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही आणि वाईट गोष्ट जर घडली तर खिन्नतेच्या तावडीत तो सापडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणतात माऊली, ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू. किती सुंदर शब्द आहे बघा, ऐसा हरिख शोक रहितू. हरिख म्हणजे हर्ष, शोक रही तू, हर्ष आणि शोकाच्या पलीकडे जातो तू, ऐसा हरिक शोक रही तू जो आत्मबोध भरी तू, ज्याच्यामध्ये आत्मबोध ठासून ठासून भरला आहे तो जाण पा प्रज्ञा युक्तू धनुर्धरा, आणि तोच खरा प्रज्ञावान आहे. प्रज्ञा शब्दाची किती सोपी व्याख्या केलेली आहे माऊलीने. आपण कोणाला समजदार म्हणतो, कोणाला शहाणा म्हणतो, कोणाला दीड शहाणा म्हणतो, पण प्रज्ञावंत आपण कधी कधीच म्हणतो. प्रज्ञावंत खरा कोण? ऐसा हरिक शोक रही तू जो आत्मबोध भरी तू. हर्ष आणि शोक याच्या पल्ल्याड गेलेला असा, आत्मज्ञानाने ठासून भरलेला, स्थिर बुद्धी असलेला प्राणी प्रज्ञावंत म्हटला जातो, आणि तीच खरी प्रज्ञा असते. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशाः इंद्रियाणिंद्रियार्थेभ्य स्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे तो स्थित प्रज्ञ जेव्हा आपली इंद्रिये विषयांपासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. किती अवघड, किती कठीण काम आहे स्थितप्रज्ञ होणे. या नुसत्या बोलायच्या गोष्टी नाही आहे, नुसत्या तोंडाने हाकललेल्या गप्पा नाही आहे. स्थितप्रज्ञ आपल्या इंद्रियांना विषयांपासून आत ओढून घेतो. शब्दाच्या मार्फत बोलणं किती सोपं आहे. माऊली काय व्याख्या करतात? का कूर्म जिया परी वाईला वेव पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण तैसे इंद्रिये आपेती होती जयाची म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. या आणखीन सोपं. किंवा ज्याप्रमाणे कासो खुशीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेतो, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात, ज्याची इंद्रिये ताब्यात असतात. श्लोकात काय सांगितले? इंद्रिये विषयांपासून आत ओढून घेतो. आता आत ओढून घेणे हे बळजबरीची क्रिया वाटते, पण ताब्यात असणे याच्यावरती स्वतःचं नियंत्रण लागते. म्हणून ताब्यात असणे, ज्याच्या इंद्रिया ज्याचे विषय त्याच्या ताब्यात असेल तर मग आत्मज्ञानासाठी त्याला हिमालयात जायची गरज नाही आहे, त्याला रानावनात गुहेगुफेत कोऱ्या कपोरीत जायची गरज नाही आहे. तो ज्या संसारात ज्या प्रपंचात लेकरा बाळांमध्ये राहून हे करू शकतो, स्थितप्रज्ञ किंवा प्रज्ञावंत होण्याचा मान त्यालाच मिळू शकतो. त्याप्रमाणे त्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात. इंद्रिये म्हणेल असा तो करत नाही, तो जे म्हणेल त्याप्रमाणे इंद्रिये करतात. म्हणजे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण करा असं म्हणत नाही माऊली. माऊली म्हणत आहे इंद्रियांनी आत्म्याचं ऐकलं पाहिजे, नुसतं शरीराचं ऐकून भागणार नाही, आणि अशांची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज.
विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते.
आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात, पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर हा रस विषय व विषयांची गोडी नाहीशी होते.
आता अर्जुनाणी कही एक सांगेन ऐके कवतिक या विषयांते साधक त्यजीती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवर्ती परी रसने नियमुन करीती ते सहस्रदा कवळीजती विषयी इही जसी वरी वरी पालवी खुडिजे आणि मुळक मुळी उदक घालिजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे नी बळे अधिके जैसा आड़वी नी आंगे पाके तैसा मानसी विशोपों के रसना द्वारे। एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमु नये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विण। मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमित पावे जय पर ब्रह्म अनुभवे हो उनी जाइजे। तय शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रगति प्रतीति प्रगट होय।
अर्जुना आता आणखी एक गंमत मोठी नवलाची गोष्ट तुला सांगतो ऐक। जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात म्हणजे विषय निग्रह करतात किंवा इंद्रिय निग्रह करतात जे श्रोत्राद्री इंद्रिय आवरतात पण जिभेला आळा घालत नाही सगळीच इंद्रिय एका वेळी काबू येते का नाही। एका इंद्रियावर ताबा मिळवला किंवा एखाद्या इंद्रियावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करावा तो दुसरा इंद्रिय उसंत घेतो वाढीला लागतो। फक्त ऐकण्याची क्रिया त्याच्यावर जर आपण कंट्रोल आणला तर जेवणाची क्रिया वाढते जिभेला आळा त्यास ये विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात। काही आपण विचार केला की मी डोळ्यांनी वाईट पाहणार नाही तर कानांनी ऐकू येईल कानांनी ऐकणार नाही डोळ्यांनी पाहणार नाही तर तोंडातून घाणेरडे शब्द निघतील। हे सगळे जे विषय आहेत एका विषयावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला किंवा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला तर बळजबरीने निर्मूलन होऊ शकत नाही। हे निर्मूलन आतून मनातून चित्तातून अंतःकरणातून यायला लागते। तर त्यास हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडली आणि मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश होईल का? ते झाड तर आणखीन वाढेल। ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारते अगदी त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात। ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात अगदी त्याचप्रमाणे खाणे पिणे जिभेचे विषय हे निग्रहाने तोडता येत नाही आणि असं करणं शक्यही नाही कारण त्या वाचून जगणेच व्हायचे नाही। आपण जर म्हटलं की मी जेवणारच नाही आपण जगू कसे? आपण म्हटलं की नाकाने श्वासच घेणार नाही तर जगू कसे? म्हणून इंद्रिय निग्रह किंवा इंद्रिय निर्मूलन किंवा विषय निर्मूलन ह्या थेरिटिकल गोष्टी आहे हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे। पण अर्जुना जेव्हा साधक अपरोक्ष अनुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो तेव्हा त्याला अशाही रसनेचे सहज नियमन करता येते। काय म्हणतात? जेव्हा इनडायरेक्ट एक्सपिरियन्स घेतो म्हणजे इनडायरेक्टली परब्रह्म होतो ध्यानाच्या माध्यमातून ज्ञानाच्या मार्गाने नामस्मरणाच्या मार्गाने हळूहळू हळूहळू तो परब्रह्माच्या जवळ पोचतो तेव्हा त्याला या शरीराची या शरीरभावाची काही मोजदाद नसते आणि तो पूर्णपणे आत्मभावात शिरलेला असतो। जेव्हा तो आत्मभावात शिरला आत्मभावात शिरल्यानंतर मग त्यांनी विषयांचे सेवन केले काय किंवा सेवन नाही केले काय त्यात इंद्रिय निग्रह किंवा विषय निग्रह किंवा विषय निर्मूलन याचा काही फरक पडत नाही। त्याला अशाही रचनेचे सहज नियमन करता येते। ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय पूर्णपणे विसरतात। आज आपण इथेच थांबू या पुढचा भाग आपण उद्या घेऊ। आज आपण 59व्या श्लोकावर थांबत आहोत आणि उद्या आपण 60व्या श्लोकाला घ्यायला सुरुवात करू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।